नमस्कार शेतकरी बांधवांनो, खेतीवालो कंपनी आपल्यासाठी घेऊन आली आहे भारत सरकार मान्यता प्राप्त पहिले सेंद्रिय खत, जे पेटेंट अशा ग्लुकोनेट टेक्नॉलॉजी पासून तयार केले आहे। उत्पन्नाची हमी, खर्च कमी, शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद, एक्सपोर्ट क्वालिटीचे उत्पादन घेण्यासाठी खेतीवालो कंपनीची धरती शक्ती, कृषी अमृत, कृषी बहार, निसर्ग, मिसाईल ही खते वापरा। ह्या खतांचा उपयोग करा। ही खते म्हणजेच रासायनिक खतांना पूर्णरित्या पर्याय म्हणून सर्व पिकांसाठी सहज वापरता येतील। या खतांनी होणारे फायदे म्हणजेच रासायनिक खतांपासून मुक्तता, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये, 20 प्रकारचे अमिनो आम्ले सहित। जमीन मऊ करते, जमिनीचा सामू सुधारते, जमिनीतील तापमान संतुलित ठेवते, पाण्याचे वापर कमी करण्यास मदत करते, सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवते, पानांची जाडी आणि संख्या वाढवते, फळांची गुणवत्ता आणि संख्या वाढवते, हुमनी अळी, बुरशी, व्हायरल अटॅक पासून सुरक्षा करते, जमिनीची आणि पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते, कीटकनाशक सोबत सुद्धा वापरता येते। मग वाट कसली बघताय? त्वरा करा आणि जवळील डीलरकडे संपर्क साधा किंवा आम्हाला मिस कॉल द्या 888-88085 88085 88085